कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
आपण स्वतः घेतलेली गाडी म्हणल्यानंतर ती जामच फेवरेट असते आपली. तर मला सांग की जेव्हा अशी तुझी कमाई सुरू झाली तेव्हा तू कुठली गोष्ट पहिल्यांदा घेतलीस आणि यू विल नेव्हर फॉरगेट दॅट मोमेंट?
नथिंग. मी तुला सांगू का, तेव्हा ना कन्व्हिन्स मिळायचं जाण्या येण्याचे पैसे. काही शो ना 200 रुपये, काही शोज ना 100 रुपये, पण मी बसनेच प्रवास करायचे. सो ऍट द एंड ऑफ द महिना 1000-1500 रुपये माझ्याकडे साठलेले असायचे, ते मी आईला द्यायचे. कारण तेव्हा 1000-1500 रुपये वॉज नॉट अ स्मॉल अमाऊंट. यू नो, आम टॉकिंग अबाउट 94-95 अँड ऑल दॅट. आणि रादर ती अमाऊंट मोठी किंवा छोटीपेक्षा मी आईच्या हातात ते पैसे देते ह्याचं एक आणि वाचवू ना. सो दॅट वॉज ग्रेट. आणि आपल्याला खूप काही गोष्टींची सवयच नव्हती, त्यामुळे खर्चच नव्हता. आज जसं तू एक कॉफी प्यायला गेलीस तर अगर 1000 रुपये तेरे पर्स मे नाही आहे तर यू कांट गो, बिकॉज तेरे पे बिल भरण्याचा टाईम कब आहे का तुझे मालूम नाही होत आहे. पण तेव्हा हे सगळं नव्हतंच. फक्त बसने शूटिंगला जायचं, शूटिंग 10 वाजताच, न्यूकमर का पॅकअप कधीच जल्दी नाही होत आहे. सकाळी एक सीन, रात्री एक सीन, तुम्ही तिथेच एका रूममध्ये 4, 5, 6, 8 जेवढ्या त्या दिवशी बायका असतील त्या त्या एका बेडरूममध्ये असतात आणि एक दुसरी बेडरूम असते पुरुष कलाकारांची. ऑल विमेन इन वन रूम, ऑल मेन इन वन रूम. माझं फर्स्ट इयर लॉ चालू होतो आणि दामिनी सिरियल सुरू झाली होती आणि मग फर्स्ट इयर लॉला मला वाटतं एखाद दुसऱ्या विषयात मी फेल झाले असेल, पण तरी आपण ह्याच्यात जातोच सेकंड इयरला. पण मला प्रिन्सिपलनी बोलवून घेतलं की तुमचं अटेंडन्स पण नाही आहे, तुम्ही आता काम बीम पण करताय, तर तुम्ही ती सीट सोडा.
हां, तुला सोडायला लावलं.
मला ऑलमोस्ट काढलं आणि त्याच्यानंतर माझं जाणं पण बंद झालं, कारण खूप छोट्या छोट्या मालिका माझ्या अशा, मी जसं म्हटलं की ते बॅक टू बॅक मी 3 करत होते. सो दॅट वॉज टेकिंग माय टाईम. म्हणजे मी अधिकारी ब्रदर्सच खूप काम केलं, जवळजवळ त्यांच्याकडे नोकरीला असल्यासारखं काम केलं आहे. म्हणजे मी जेव्हा दामिनी घरकुल उचापदी करत होते तिन्ही शोज अधिकारी ब्रदर्स, तेव्हाच त्यांचं ना हिंदीमध्ये काउंटडाऊन शो यायचे ज्याच्यामध्ये स्वरूप संपत, सतीश शाह, शेखर सुमन, लक्ष्मीकांत बेर्डे काम करायचे आणि मी तिथे कॅमिओ करायचे आणि मी अशी असायचे.
काय काय फॉन्ड मेमरीज आहेत त्यांच्या.
लक्ष्मीकांत बेर्डे मला ओळखण्याचं कारण असं होतं की जेव्हा मी दामिनी करत होती माझ्या आईचा रोल रुहिताई करत होती, रुही बेर्डे. सो एक तो बॉन्ड होता की ही हॅड सीन मी. मी पहिल्यांदा लक्ष्मीकांत बेर्डेंना नागीविलामध्येच बघितलं होतं, ते रुहिताईनं घ्यायला आले होते आणि त्याचे कुर्ता पजामा, व्हाईट कुर्ता पजामा मला अजून आठवतो आणि तो त्यांचा असा तो कोंबडा वगैरे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ऑन सेट. आणि आय थिंक तोपर्यंत मैंने प्यार किया येऊन गेला होता, त्यामुळे ही वॉज लाईक ह्यूज. पण ते ह्यूजनेस त्यांनी कधी काम करताना दाखवलं नाही मला, यु नो, की आणि एक मराठी माणूस आणि एक मराठी मुलगी, सो तो एक बॉन्ड होता. आणि खूप वर्ष मग आम्ही येता जाता एकमेकांना भेटत राहिलो आणि आय स्टील रिमेंबर जेव्हा त्याला प्रियाताई आणि त्याला मुलगी झाली आणि मटा सन्मानमध्ये आम्ही भेटलो होतो आणि मी त्याला म्हटलं कसं वाटतंय तुला, तर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं आणि तो म्हणाला होता मस्त वाटतंय. म्हणजे मुलगी झाली ना वेगळंच आहे ग. आणि आय स्टील रिमेंबर मी, प्रियाताई आणि तो असं मटा सन्मानमध्ये नाचलो होतो. त्याची तब्येत बरी नव्हती, नुकताच तो त्याच्यातनं सुधारला होता पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर परत त्याची तब्येत खालावली आणि दॅट वॉज अ लास्ट मीटिंग आणि ही पास्ड अवे. सो आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर लक्ष्मीकांत बेर्डे अँड सेम आय फील फॉर प्रियाताई. आय थिंक शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन, आय रिअली लव्ह हर.
आम्ही तुला बघितलं आभाळ मायामध्ये आणि
सगळ्यात टर्निंग पॉईंट ऑन एव्हरी लेवल. कारण जसं डेली सोपमध्ये मी काम करत होते तर कोणीच तोंडावर सांगत नव्हतं की वाईट काम करते. आभाळ मायामध्ये मी 3 अशा लोकांसोबत काम सुरू केलं की ज्यांना बोलायची गरज नव्हती, त्यांच्या तोंडावरच कळायचं मी किती वाईट काम करते. मंदार देवस्थळ, संजय जाधव, सुकन्या कुलकर्णी, 3 पॅशनेट माणसं. मी जेव्हा तो डेली सोप घेतला तेव्हा आय हॅड जस्ट बीन आउट ऑफ माय फर्स्ट ब्रेकअप. ती व्यक्ती इंडस्ट्रीमधलीच आहे बट आय वुड नॉट लाईक टू नेम द पर्सन. इट वॉज अ ब्रीफ अफेअर आणि
किती वर्ष,
आय थिंक 2 आणि इट डिंट रिअली मटेरियलाइज. आणि टुडे इफ आय लुक अ बॅक आय थिंक देर इज इमेन्स रिस्पेक्ट फॉर इच अदर, बट जे झालं ते कदाचित बरं झालं बिकॉज टुडे आय नो इफ वॉट इज लव्ह. म्हणजे लव्ह लव्ह पर्से असं कळत नाही आपल्याला, पण हे प्रेम असू शकतं की जिधर मैं किसी को मार सकती हूँ उस इंसान के लिए और खुद मर सकती हूँ उस इंसान के लिए. जेव्हा मी देवासमोर उभी राहते तेव्हा त्या व्यक्तीसाठी पहिली प्रार्थनेची ओळ बाहेर निघते बिफोर आस्किंग एनिथिंग फॉर माय सेल्फ. मला असं वाटतं की तसं प्रेम मी फक्त माझ्या वडिलांवर केलं आणि ते यायला नंतर त्याच्या तसं प्रेम मी नंतर खूप वर्षांनी केलं. सो कमिंग बॅक टू दॅट, आय हॅव नो रिग्रेट्स. आणि तेव्हा मी आवाळ माया घेतलं.